अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, बेळगाव जिल्ह्यामध्ये विविध संस्था या मराठी विषयक कार्य करत असतात। त्यातीलच एक संस्था आहे उजगाव मराठी साहित्य अकादमी, मुक्काम पोस्ट उजगाव, तालुका जिल्हा बेळगाव। या संस्थेचे नारायण चौगुले हे सेक्रेटरी म्हणून सध्या आहेत आणि ते आज आपल्याशी सुसंवाद साधायला आपल्या समवेत आहेत। चौगुले सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
नमस्कार
सर। उजगाव मराठी साहित्य अकादमी म्हटल्यानंतर अर्थातच ती मराठीच्या साहित्याविषयक कार्य करते, पण मुळात ही जी संस्था आहे हिची स्थापना कधी झाली आणि या संस्थेचं उद्दिष्ट आणि तिचा इतिहास याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा।
सीमा भागात असणारी आपली कन्नड भाषा सक्ती, इंग्रजी भाषेचे एक वाढतं आकर्षण आहे आपल्या भागात आणि यामुळे निष्प्रभ होत चाललेली मराठी भाषेची स्थिती आणि सर्वांचे आव्हान स्वीकारून खरंतर आम्ही सन 2000 साली उजगाव मराठी साहित्य अकादमीची आम्ही स्थापना केली आणि गेली 25 वर्ष या अकादमीच्या वतीने आम्ही साहित्य संमेलनाचा हा जागर चालू ठेवला आहे।
सर, तुम्ही आताच म्हणालात की गेली 25 वर्ष साहित्याचा जागर चालू ठेवला आहे, तर कोणकोणती संमेलनं आतापर्यंत आपल्या इकडे भरली आहेत किंवा काही विशिष्ट विषय ठेवून ती संमेलनं भरवली आहेत का आणि त्याला एकंदरीतच मराठी लोकांचा प्रतिसाद कसा आहे?
तर साधारणतः कसं आहे की अलीकडच्या युवा वर्ग पिढीकडे आपण जर डोकावून पाहता वाचनाचे प्रमाण फारच कमी होताना दिसतंय।
नक्कीच
मोबाईलचा अतिरेक वाढला आहे। आजच्या या डिजिटल आणि जागतिकरणाच्या युगात जगत असताना इंग्रजी आणि इतर भाषांचा प्रभाव वाढत असताना मराठी भाषेचे अस्तित्व टिकवणे आणि तिचे संवर्धन करणे हाच आमचा मूळ हेतू आहे आणि याचाच एक भाग म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्यात आम्ही साहित्य संमेलने आयोजित करून ती यशस्वीपणे पार पाडतो। बेळगाव तालुक्यामध्ये आज जवळपास 10 ते 15 साहित्य संमेलनाचे सोहळे होतात। वेगवेगळ्या भागामध्ये हे संमेलन आयोजित केले जातात। त्यांचा उद्देश एक आहे की आपली मराठी भाषा टिकली पाहिजेत, मराठी भाषेची वृत्ती वाढली पाहिजेत, हा त्याच्या मागचा हेतू आहे। आम्ही उजगाव मराठी साहित्य अकादमीची स्थापना केली त्यावेळेला आमच्याकडे एक 25 सदस्य आमच्याकडे होते। आज हीच संख्या आमच्याकडे जवळजवळ 225 पर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजे यामध्ये जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, त्याचबरोबर महिला मंडळ आहेत, वारकरी संप्रदाय आहे, यांचा सहभाग अलीकडे वाढत चाललेला आहे।
सर, उजगाव इथं ही मराठी साहित्य अकादमी आहे तर हिचं कार्यक्षेत्र कुठपर्यंत विस्तारलेलं आहे, म्हणजे किती तालुके ह्याच्याशी जोडले गेलेले आहेत?
याच्यामध्ये जवळपास आता 3 तालुके आम्हाला जोडलेले आहेत। म्हणजे बेळगाव हे कर्नाटकाचं लास्ट बाउंड्री आहे आणि उजगाव जे आहे हे अगदी सीमेवरती वसलेलं आहे, म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन सीमेवरती वसलेलं उजगाव गाव आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका, त्याचबरोबर कर्नाटकातील खानापूर तालुका, बेळगाव तालुका, याचबरोबर आमच्याकडे लागूनच असलेला निप्पाणी, संकेश्वर हा सगळा संपूर्ण भाग आमच्याशी संलग्न आहे। या भागातले सगळे जे कवी असतील, लेखक असतील किंवा साहित्यप्रेमी असतील ते आमच्याकडे या संमेलनाला उपस्थित राहतात।
सर, ही जी संमेलनं भरवली जातात तर यामध्ये काही पुस्तकांचं प्रकाशन देखील होतं किंवा अनुवादाचं देखील काम चालतं का आणि आतापर्यंत कोणत्या म्हणजे गाजलेली पुस्तकं अनुवादित झाली आहे किंवा कोणत्या कोणत्या पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे याविषयी जरा सांगा।
प्रकाशन वगैरे इतकी म्हणजे एवढं मोठं हे नाही आहे, कारण आपल्या भागात कन्नडचा जरा जास्त प्रभाव असल्यामुळे ठराविक अशी काही पुस्तकं वगैरे अशी काही आमच्याकडे प्रकाशन वगैरे अशी अद्याप अशी काही झालेली नाहीये, पण आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो की आपण लिखाण केलं पाहिजे. याच्यामध्ये काही कविता संग्रह आम्ही प्रकाशित केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी लिहिलेले ज्या कविता आहेत अशा कविता संग्रहांचे काही आम्ही प्रकाशन वगैरे आतापर्यंत केलेले आहेत.
सर, आता ही जी तरुण पिढी आहे हिला लेखनासाठी वाचनासाठी प्रवृत्त करणं आणि त्यांना लिहायचं असेल तर काही कथा कशी लिहावी किंवा कादंबरी कशी लिहावी, कविता कशा सादर कराव्यात लिहाव्यात, याच्यासाठी काही कार्यशाळा आपल्या संस्थेतर्फे घेतल्या गेल्या का आणि कोणत्या प्रकारच्या घेतल्या गेल्या?
हो, निश्चितच. कारण वाचन ही केवळ एक सवय नसून ती सृजनांची बीज पेरणारी प्रक्रिया आहे. आणि यासाठी म्हणून गावात आम्ही वाचनालय सुरू केलं आहे. या वाचनालयामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी असा आम्ही विद्यार्थ्यांना वेळ दिलेला असतो. या काळात काही विद्यार्थी विद्यार्थिनी याचबरोबर वयस्कर व्यक्ती शेतकरी हे येऊन वाचन करत असतात. तर या वाचनाची व्याप्ती वाढावी यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनी वाचनाकडे जास्त कसे आकर्षित होतील यासाठी वेगवेगळे उपक्रमही आम्ही दरवर्षी राबवत असतो. मग यामध्ये मोबाईलचे फायदे आणि तोटे यावरती एक हसत खेळत व्याख्यान आम्ही आयोजित करतो. याचबरोबर मोबाईल पासून लांब ठेवून अधिकाधिक पुस्तके कसे वाचतील आणि त्यांच्या ज्ञानात कशी भर पडेल यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम दरवर्षी राबवत असतो. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, लेखन स्पर्धा असतील, नाट्यछटा असे उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो.
सर, आता आपण म्हणालात की वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतात, पण मग ह्या उपक्रमांना कसा प्रतिसाद मिळतो, म्हणजे शाळा आणि महाविद्यालय आणि गृहिणी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला?
याच्याकडून आम्हाला प्रतिसाद फार चांगला मिळतो. कारण विद्यार्थी विद्यार्थिनी या आमच्या सर्व ज्या आम्ही ज्या काही जे उपक्रम राबवत असतो याच्यामध्ये त्यांनी भाग घेतात. याचबरोबर गावातील काही महिला मंडळ असतील तेही भाग घेतात. तसेच कॉलेजमधील काही विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांचाही सहभाग चांगला असतो. आम्ही आतापर्यंत घेतलेल्या ज्या अनेक ज्या स्पर्धा वगैरे आहेत त्या स्पर्धांमध्ये जवळपास नाही म्हणजे 100 ते 125 विद्यार्थी विद्यार्थिनीने आतापर्यंत भाग घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे याच्यातून त्यांची बरीचशी प्रगती झालेली आहे. कारण याच्यामुळे अनेक विद्यार्थी आता लिहू लागले आहेत, त्याच्यानंतर काही कथा वगैरे लिहितात या स्पर्धांच्या माध्यमातून. याप्रमाणे त्यांची आता सध्या पुढे जाण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे.
सर, आता कुठलीही संस्था जेव्हा कार्य करते तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पैशाचा. तर अशा वेळेला आपण जे विविध उपक्रम आतापर्यंत सांगत आलात तर ह्या उपक्रमांसाठी निधी उभारणं हे मोठं एक आव्हान आहे आणि हे आव्हान आपण कसं पेलतात?
कोणतेही कार्य करत असताना निधी ही अतिशय महत्वाचा असतो. तर साहित्य संमेलनाचा 16 भरवत असताना आर्थिक बाजू फार भक्कम असावी लागते.
बरोबर.
याचबरोबर कोणतेही उपक्रम राबवत असताना सुद्धा आपणाला आर्थिक बाजू पाहिजे. मात्र आजची स्थिती जर पाहिली तर अशा कार्यक्रमांना निधी जमा होत नाही. यामुळे असे कार्यक्रम आता राबवत असताना अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागते. एका साहित्य संमेलनाला जवळपास आज 3 लाख रुपये खर्च येतो. तर कसं आहे की या साहित्य संमेलनाला येणारे साहित्यिक, कवी, संत साहित्यावर प्रवचन देणारे व्याख्याते यांचं जे मानधन आहे ते मानधन आज फार आहे. त्यामुळे त्या मानधन दिल्याशिवाय ते आमच्या साहित्य संमेलनापर्यंत येऊ शकत नाही.
बरोबर.
आणि यामुळे एका साहित्य संमेलनाला जवळपास 3 लाखाचा खर्च येतो. यामध्ये येणाऱ्या साहित्य प्रेमींना आम्ही भोजन व्यवस्था करतो, त्याच्याबरोबर मंडप, ग्रंथ दिंडी अशी अनेक त्याच्यामध्ये हे भाग येतात आणि यासाठी हा मोठा खर्च होतो. मग आपण काय करतो की त्याच्यामध्ये काही ठराविक असे काही एक व्यासपीठावरती आणून त्यांचा आम्ही सन्मान करून त्यांच्याकडून थोडा आम्ही निधी असा जमा करतो आणि त्याच्यातून दरवर्षी गेली आता 25 वर्ष ही संमेलन आम्ही भरत असतो. पण यासाठी आमचं एक असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला या संमेलनाला आर्थिक मदत करावी किंवा आपल्या या उपक्रमाला त्यांनी मदत करावी. कारण आम्ही कर्नाटकात राहत असल्यामुळे आमच्यावरती नेहमीच कर्नाटक सरकारची वक्र दृष्टी आहे आणि बेळगाव हा सीमा भाग असल्याने आमच्यावरती तरी सातत्याने कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून मराठी माणसांची सातत्याने अडवणूक केली जाते आणि त्यामुळे इथून आम्हाला काही निधी वगैरे असा कधी मिळत नाही. आणि त्यामुळे अशा या कोणाकडून तरी हात पसरून आम्ही हा निधी जमा करतो आणि येथील मराठी भाषेला जास्तीत जास्त कसं तिचं संवर्धन करता येईल हे आम्ही करत असतो.
सर, मग आता निधीची चणचण जी भासते त्यावर तर मात केली जाते आहे, पण आपल्या काही योजना पण असतील तर मग कोणत्या अशा योजना पुढे राबवायचा किंवा उपक्रम राबवायचा आपला मानस आहे?
मराठी भाषेचं जर आपण जर संवर्धन करायचं असेल तर त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रवचनं, त्याचबरोबर जे आता सातवीचा एक वर्ग असेल, दहावीचा वर्ग असेल, बारावीचा वर्ग असेल, या विद्यार्थ्यांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला हवं आहे की जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा कुठेतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे, त्यांनी मोठ्या पदावरती कसं गेलं पाहिजे, IPS अधिकारी असतील किंवा उच्च पद जे असतील तर त्याचं सुद्धा ज्ञान त्यांना या वयामध्ये मिळालं पाहिजे. यासाठी अशा प्रकारचे क्लासेस किंवा या प्रकारची व्याख्यानं, अशा प्रकारचे वक्ते वर्षभरामध्ये आयोजित करण्यात यावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता आम्ही ते छोट्या प्रमाणात का होईनात करत असतो.
मग महाराष्ट्रातून आपल्याला जे नामांकित साहित्यिक आहेत तर त्यांनी भेटी दिलेल्या आहे का किंवा त्यांचा प्रतिसाद कसा लाभतो आपल्या उपक्रमांना?
महाराष्ट्रामध्ये अनेक जे साहित्यिक आहेत ती साहित्यिक मंडळींना आम्ही निमंत्रण देतो या संमेलनाला येण्यासाठी किंवा व्याख्यान देण्यासाठी. ती मंडळी आमच्याकडे येतात, येण्याबद्दल काही नाही आहे, पण त्यांची जी मानधन आहेत ती मानधन आम्हाला परवडत नाही, फार मोठी मानधन आहेत. काही साहित्यिक आहेत अगदी म्हणजे त्यांची काय असं जास्त करून अपेक्षा नसते, काही साहित्यिक आहेत ते सरळ आता कवी वगैरे आहेत, आम्हाला एवढं जर रक्कम देत असाल तर आम्ही येतो असंही होऊ शकतं. आणि त्यांचंही एखाद्या दृष्टीनं खरं आहे, कारण आता समजा मुंबईहून किंवा पुण्याहून त्याच्याबरोबर औरंगाबाद इकडून वगैरे यायचं जर असेल तर त्यांचा तिकीट खर्च यावर गोष्टी थोड्याशा खर्चिक होऊ शकतात, त्यामध्ये मानधनाची मागणी चांगली करतात.
सर, आधुनिकतेचा वापर करून सुद्धा आज आपण जोडले जातो, ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या जातात, तर आपल्या संस्थेने असे काही उपक्रम राबवलेत का किंवा राबवण्याचा आपला विचार आहे का, किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेणं खूप आवश्यक होऊन बसलंय तर त्या दृष्टीने आपल्या संस्थेतर्फे काही प्रयत्न केले जातात का?
हा, आम्ही त्या प्रयत्नात सध्या आहे की ऑनलाईनच्या माध्यमातून असे महाराष्ट्रामध्ये अनेक साहित्यिक आहेत त्यांच्याशी जो एक सुसंवाद आहे हा आम्ही साधण्यासाठी असा एक प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे. मग याच्यामध्ये काही असे लेखक वगैरे आहेत त्यांच्याशी ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व मुलांना एकत्रित करून वगैरे, किंवा आता दहावीचा एखादा म्हणजे वर्ग असेल किंवा अकरावी बारावीची काही विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी असा उपक्रम राबवण्याचे आम्ही प्रयत्नात आहे सध्या.
सर, खूपच छान, आपल्या ह्या कार्याला आमच्या भरभरून शुभेच्छा. श्रोते हो, उजगाव मराठी साहित्य अकादमी मुक्काम पोस्ट उजगाव तालुका जिल्हा बेळगाव कर्नाटक इथले सचिव नारायण चौगुले सर यांच्याशी आपण या कार्यक्रमातून सुसंवाद साधला होता आणि त्या संस्थेचं कार्य आपण जाणून घेतलं होतं. सर, आज आपण इथं आलात, आपले खूप खूप मी आभार व्यक्त करते.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला नक्की या ईमेलवर पाठवा, आपली मराठी 210@gmail.com, aapli210@gmail.com. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या मुलाखती या महाराष्ट्र शासनाच्या www.marathi.gov.in या संकेतस्थळावर आपण पुन्हा पुन्हा ऐकू शकाल. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
अभिजात मराठी आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात अभिजात
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली.